स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदावसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
सुरुवातीला महत्त्वाचं निवेदन करतो, म्हणजे गेडेकर काका शांत बसतील, ते हे की आपण सर्वांनी जितकं सरकून घेता येईल तितकं पुढे सरकून घ्यावं। ते शांत बसतील म्हणजे ते गडबड करतायत म्हणून शांत नाही, पण त्यांना असं वाटत राहतं की एवढी जागा असताना सुद्धा लोक का सरकत नाहीत। आज तिसरा रविवार आहे आणि आपला पारमार्थिक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सत्संग असा आहे। आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार पूजनीय स्वामीजींबरोबर सद्भक्त डॉक्टर सुनील दादांचं नाव होतं। पण त्यांची आत्ताची स्थिती या निशा सर्व भूतानाम यस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मने हे असं जे स्थितप्रज्ञ लक्षण आहे जेटल्या घातल्यामुळे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांनी थोडीशी झोपेतच माझी नियुक्ती केली आणि पुन्हा झोपे गेले. पण आपण जेव्हा सगळे झोपणार होत तेव्हा ते जागणार आहेत हेही लक्षात ठेवलं पाहिजे. माझा स्वभाव स्वार्थी आहे आणि निस्वार्थी झाल्याशिवाय प्रेम करणे शक्य नाही. मग प्रेमभावाचा अभ्यास कसा होणार? संत सद्गुरूच असं प्रेम करू शकतात. मग हे कधी जमायचं? आपला स्वभाव अगदी निस्वार्थी आहे असं म्हणणं म्हणजे फार धैर्याचं विधान आहे असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्ती ही काही अंशी आत्मकेंद्रित स्वार्थी अशी असतेच. व्यवहारामध्ये आपल्याला जर का इहलोकींची यात्रा आपली यशस्वी करायची असेल तर आपल्याला काही प्रमाणात स्वार्थ बाळगावाच लागतो. आणि यांचा प्रश्न असा आहे की मी खूपच स्वार्थी आहे त्यामुळे प्रेमभावाचा अभ्यास करणं हे मला शक्य नाही. कारण प्रेमभावाचा अभ्यास फक्त निस्वार्थी झाल्यावरच करता येतो. याचा अर्थ असा की पहिल्यांदा आपण स्वार्थी असो तर निस्वार्थी होण्याचा खूप अभ्यास करायला लागेल. तोपर्यंत प्रेमभावाचा अभ्यास करायचा नाही. आणि जेव्हा आपण निस्वार्थी झालो असं आपल्या स्वतःला वाटेल किंवा लोक सांगतील किंवा स्वामी सांगतील तेव्हा मग आपण प्रेमभावाचा अभ्यास करायला सुरुवात करायची. परमार्थाची वाटचाल अशी स्वामी माधवनाथ सांगायचे अशी पंचवार्षिक योजनेनी होत नाही. की मी पहिली 5 वर्ष कामावर नियंत्रण करतो, मग पुढची 5 वर्ष क्रोधावर नियंत्रण करतो, मग लोभावर पुढची 5 वर्ष करतो वगैरे असं होत नाही. परमार्थ हा एक समयावच्छेदे करून एकात्मिकपणे असंच करावा लागतो. आपण स्वार्थी आहोत याचा शोध लागणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण स्वार्थी असणं हे तसं खूप वाईट नाही. कारण आपण स्वार्थी आहोत याचा अर्थ आपण आपल्या स्वतःवर जास्त प्रेम करतो आहोत. आणि आपल्या स्वतःवरचं जे आपलं प्रेम आहे ते प्रेमच आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे. प्रेमभावाचा खरा अभ्यास हा आपल्या आत्मस्वरूपाच्यावर घडलेल्या प्रेमामुळेच होत असतो. अन्यथा प्रेमभाव प्रेमभाव म्हणून काय अशी काय वस्तू आहे? किती प्रेमभाव म्हणून आपण सांगू शकू? प्रेमभाव याचा अर्थ आपल्या आत जो प्रभू आहे, जे स्फूर्ती आहे, जे अहम अहम म्हणून जे स्फुरण आहे, जे स्पष्ट आहे, निस्संदिग्ध आहे, ज्याच्याबद्दल कोणालाही आजतागायत शंका आली नाही, त्या स्फुरणापर्यंत जाणं, त्या भावापर्यंत जाणं. माझ्यावर प्रेम आहे असं म्हणताना आपण आपल्या देहावर प्रेम करतो, मनावर करतो, बुद्धीवर करतो आणि त्या देहाचा अहंकार बाळगतो, त्या अहंकारात चूर होऊन जातो. हे सगळं होत असताना सद्गुरूंच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं जर का आपण त्याच्याही आतल्या आपल्या स्वतःचा शोध घ्यायला जर का लागलो तर असं लक्षात येतं की आपल्या देहाच्या अहंकाराची, मनाची, बुद्धीची ही जी सगळी कवचं आहेत, ती सगळी टरफलं आहेत, ती गळून पडू शकतात, काही काळ तरी गळून पडू शकतात असं मी म्हणेन. आपण जेव्हा ध्यानाला बसू तेव्हा आपण सहा अहम असा बोध ठेवून ध्यानाला बसतो. तो सहा आणि अहम हे दोन वेगळेवेगळे नाहीच आहेत. आज जो अहम अहम म्हणून आहे तोच सहा आहे, तोच परमात्मा आहे. या जाणीवेपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला पुष्कळसे प्रयत्न करावे लागतात आणि ही जाणीव जशी जशी जागृत होते तसं जो परमस्वार्थ आहे किंवा ज्याला परमार्थ असं म्हणतात त्या परमस्वार्थाकडे आपण जायला लागतो. आपल्या देहापुरता मर्यादित जो स्वार्थ आहे त्याची आपल्याला चांगली ओळख आहे, त्याच्याबद्दल काही नवीन सांगायला नको. परंतु आपण आतल्या आत्मस्वरूपावर जेव्हा प्रेम करायला लागतो, प्रेमास्पद असा एक आतच साक्षी अहम स्फुरणरूप असा पुरुष आहे आपल्या प्रत्येकाच्या आत. पुरुष आहे म्हणजे परमात्म्याचं नाव पुरुष म्हणून, म्हणजे फक्त पुरुषांच्या आत आहे असं नाही, सर्वांच्या प्रत्येक व्यक्तीच्या आत. आणि त्याच्यावर आपलं प्रेम जडायला सुरुवात होणं हे खरं म्हणजे स्वार्थाकडून परमार्थाकडे जाण्याचा हा प्रवास आहे, ही त्याची मोठी यात्रा आहे. आणि ती यात्रा जशी घडायला लागते तेव्हा आपल्याच आत निर्माण होणारी नाना वृत्तींची, नाना विकारांची, नाना विचारांची जी वादळं आहेत त्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते, त्यांच्या बाबतीत आपण जागे व्हायला लागतो, जागृती येते. आणि ही जागृती जशी जशी येते तशी आपल्या देहाचा जो स्वार्थ आहे ज्याच्याबद्दल आपण फार व्यथित असतो, खरी गोष्ट आहे, त्या देहाच्या स्वार्थाच्या सुद्धा पलीकडचा एक प्रांत आहे की जिथे देहाचा काही मागमूस नसतो, अशा एका प्रांतामध्ये अशा एका आत्मभावामध्ये आपण प्रवेश करण्याची शक्यता निर्माण होते. हा प्रवेश जसा जसा घडेल तसं तसं प्रेमभाव आपल्यामध्ये यायला सुरुवात होईल. आपल्यात प्रेमभाव नाही असं आपण म्हणतो तेव्हा कशावरनं आपण ठरवलं बरं आपल्यात प्रेमभाव नाही? आपण कदाचित अशावरनं ठरवलं असेल की आपण खूप निष्ठुर होतो. वेळी जेव्हा वेळ येते तेव्हा आपण अन्यायाला क्षमा नाही, चुकीला क्षमा नाही असं म्हणून समोरच्या माणसाला चांगले भडकवतो, त्याला थोडी सुद्धा क्षमा दाखवायला आपण त्यावेळेस तयार नसतो. चुकीला अक्षम्य चुकीला सुद्धा क्षमा करायला आपण तयार नाही, छोट्या छोट्या चुकांना सुद्धा क्षमा करायला आपण तयार नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये तिच्या मनात असलेल्या ज्या तरल भावना आहेत त्या भावनांचा आदर राखायला आपण तयार नाही. एखाद्याचं मन जाणून घेण्याची आपण कष्टच घ्यायला जाणून घेण्याचे कष्टच घ्यायला आपण तयार नाही. अशी जी सगळी आपल्यामध्ये आपल्याला लक्षणं दिसतात त्याच्यातनं आपण आपल्या स्वतःला स्वार्थी ठरवत असतो. आणि त्याचं कारण असं असतं की आतला जो प्रभू आहे त्या प्रभूकडे आपली काही यात्राच घडत नाही, त्याच्याकडे आपला प्रवासच घडत नाही. खूप वर्ष आपण स्वामीजींच्या सहवासात राहिलो, संतांच्या सहवासात राहिलो आणि कधी कधी असं आपल्याला जाणवायला लागतं की काही प्रवासच घडला नाही जणू. आपण तसेच कोरडे पाषाण होऊन राहिलो, आपण तसेच निष्ठूर होऊन राहिलो, आपण तसेच कधी कधी क्रूर होऊन राहिलो. असं का बरं होतं? असं ह्यासाठी होतं की जेव्हा हा आतला प्रवास आहे, आपल्या आतल्या मीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, तेव्हा अनेक अडसर आपल्याला पार करायचे असतात जे आपल्या अहंकाराचा भाग होऊन राहिलेले असतात, आपल्या मनात उठणाऱ्या वृत्ती असतात, आपल्या मनात निर्माण झालेले काही राग असतात, काही द्वेष असतात, काही मत्सर असतात. या सगळ्या गोष्टी जणू ह्या प्रवासाच्या मध्ये येऊन भिंतीसारख्या उभ्या राहिलेल्या असतात, त्यांना आपल्याला पार करायचं असतं. आणि हा प्रवास तसा क्लेशकारक असतो, त्याच्यामध्ये ताप आहे, म्हणूनच तप हा शब्द निघाला. आपल्याला तापायला लागतं, अजून आपल्याला क्लेश व्हावे लागतात, क्लेश होतात, दुःख होतं. आणि म्हणून ही यात्रा आपल्या हातून ज्या वेगाने व्हावी अशी आपली इच्छा असते त्या वेगाने होऊ शकत नाही, पण ती यात्रा निश्चित घडत असते हे मी आपल्याला 100% सांगू शकतो. ती घडत नाही असं नाही, आपल्या स्वतःमध्ये खूप मोठं स्थित्यंतर घडलंय, खूप मोठं उन्नयन आपलं झालेलं आहे, उत्थान घडलेलं आहे असं आपल्याला नाही जाणवणार, नको न जाणवे नका, परंतु आपल्यामध्ये सूक्ष्मतेने बदल हे होतच राहतात. आपण संतांच्या सहवासात आलो आणि असा बदल आपल्यात घडला नाही असं आज सगळ्यात एकही साधक निर्माण झाला नाही हे मी निश्चित सांगतो. आपण जर का खरंच धडपड करत असो, आपण प्रामाणिक असू, तर आपल्यातला हा प्रेमभाव जागा व्हायला लागतो आणि त्या प्रेमभावाचं बाह्य लक्षण याचा असं की आपल्यामध्ये किंचित उदारता यायला लागते जी संतांच्या जीवनात आपल्याला स्पष्टतेने दिसत असते. आपण संतांकडे आकर्षित यासाठी होतो की ते त्यांच्या जीवनातलाच उदारता भरून राहिलेली असते, त्यांच्या जीवनाला सहिष्णुता भरून राहिलेली असते, त्यांच्या जीवनातच क्षमा भरून राहिलेली असते. तेवढी आपल्या जीवनात समजा नाही आली तरी सुद्धा आपल्यातच काही सूक्ष्म बदल होतात ह्याची आपल्याला न कळत जाणीव व्हायला लागते. आपण दुसऱ्याला क्षमा करताना जास्त धैर्य दाखवायला लागतो, आपण दुसऱ्याशी प्रेम व्यक्त करत असताना आपल्यामध्ये जास्त धैर्य येतं. स्वामी म्हणायचे की आपल्या पुण्यातल्या लोकांचं कसं आहे माहितीये का, की एखाद्याची स्तुती करायची जर का वेळ आली तर आपल्याला घशात काहीतरी अडकलंय अडकलंय असं त्यांना वाटायला, तर हे जे अडकलं पण जे असतं आपल्या घशात नॅचरली तर ते हळूहळू कमी व्हायला लागलंय असं आपल्याला लक्षात यायला लागतं. आपण किती स्वार्थी आहोत आणि आपण खूप आता निस्वार्थीच व्हायला पाहिजे असं हे सगळे बोलायचे शब्द होतात ते प्रत्यक्ष आचरत असताना आपल्याला आतला शोध घ्यायला लागतो. आपण स्वार्थी आहोत तर त्याचं कारण आतला शोध नाहीये, आपण खूप क्रोधी आहोत त्याचं कारण आपला आतला शोध होत नाहीये, आपण खूप सारख्या वेगळ्या वेगळ्या कामनांनी अस्वस्थ होत असतो त्याचं कारण आपला आतला शोध घडत नाहीये. या सगळ्यावरचा उपाय असा असतो की आपल्याला आत जो मी आहे सहा अहम असं आपल्याला जे सांगितलं तिथपर्यंत पोचण्यासाठी सतत धडपड करावी लागते आणि तो प्रयत्न जसा जसा विकसित होत जातो तसं आपल्या जीवनामध्ये प्रेमभावाचा आविष्कार व्हायला सुरुवात होते आणि तो प्रेमभावाचा आविष्कार होण्यासाठी आपल्याला खूप असं सगळ्यांकडे हसऱ्या नजरेने पाहतोय वगैरे दिसेल त्याला शिक्षण करतोय असं करण्याची गरज नाही. त्याचा बाह्य आविष्कार हा अगदी साधा असतो, तो कळणार सुद्धा नाही लोकांना, पण आपल्या आत निर्माण होणारी जी समोरच्या व्यक्तीविषयीची जी संवेदना आहे ती संवेदना अधिक अधिक व्हायला लागते. समोरच्या व्यक्तीचं हृदय जाणून घेणं, समोरच्या व्यक्तीच्या भावना जाणून घेणं हे आपल्याला जमायला लागतं. आपण दुसऱ्याला क्षमा करायची जर का वेळ आली तर आपण जास्त हार्दिकतेने ती क्षमा करतो, दुसऱ्याची स्तुती करायची वेळ आली तर आपण ती जास्त हार्दिकतेने करतो, दुसऱ्याची निंदा करायची वेळ आली तर त्या निंदेमध्ये थोडा आपण हात आखडता घेण्याचा प्रयत्न करतो. असे नैसर्गिक बदल आपल्यामध्ये घडायला लागतात. त्यामुळे आधी निस्वार्थी होतो आणि मग प्रेमभावाचा अभ्यास करतो असं म्हणून चालणारच नाही. आपण स्वार्थी असतो तर आपण अधिक स्वार्थी व्हायला पाहिजे असं मी म्हणेन आणि अधिक स्वार्थी म्हणजे परमस्वार्थी व्हायला पाहिजे असं मी म्हणेन आणि परमस्वार्थी याचा अर्थ परमार्थी, परमार्थी म्हणजे आतला शोध घेणारा, परम अर्थ शोधणारा, परम याचा अर्थ सगळ्याच्या पलीकडे असलेला, आपल्याच आत असलेला आणि सर्व भावनांना ओलांडून गेलेला असा जो परमात्मा, त्या परमात्म्याकडे रोज थोडी थोडी यात्रा करत राहणं, त्याच्याकडे रोज प्रवास करत राहणं, तो ध्यानातून प्रवास होणार, तो नामातून प्रवास होणार, तो चिंतनातून प्रवास होणार, तो विवेकातून प्रवास होणार, दुसऱ्याला सामावून घेण्याच्या आपल्या प्रयत्नातून तो होणार, तो प्रयत्न थांबत नाही, तो फक्त ध्यानापुरता मर्यादित राहतच नाही, तो आपल्या सगळ्या जीवनाला किंबहुना व्यापून टाकू शकतो. आणि तसं जर का होत राहिलो तर मग प्रेमभावाचा अभ्यास आपल्या हातून घडायला लागतो. आपण किती स्वार्थी आहोत असा हिशोब लावत बसण्याची काही गरज नाही, आपण किती कामी आहोत असा हिशोब लावत बसण्याची आत्ता गरज नाही, किती क्रोध किती लोभ आपल्यामध्ये आहे काही 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 गरज नाहीये, कारण ह्या कामाच्या क्रोधाच्या स्वार्थाच्या सगळ्याच्या आत एक निस्वार्थी असलेला, एक अक्रोध असलेला, एक निष्काम असलेला असं एक तत्व आहे जे सर्वांना ओलांडून गेलेलं आहे, सर्वाच्या पलीकडे, आपल्या देहाच्या सुद्धा पलीकडे आहे. तो शोध आपला अधिकाधिक दृढ होत गेला तर मग आपल्या निस्वार्थीपणाची जास्त चिंता आपल्याला वाहत बसायला लागणार नाही. प्रेमभावाचा अभ्यास आता प्रेमभावाचा महिना आला आता कसा प्रेमभावाचा अभ्यास करू बरं असा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तो सकाळी चहा पीत असल्यापासून म्हणजे जे चहा पितात त्यांच्यासाठी, चहा पीत नसल्यापासून जे चहा पीत नाहीत त्यांच्यासाठी सुरुवात होऊ शकते. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जितकं आपल्याला झेपेल तितकं आपलं धैर्य प्रेम करण्याचं हे वाढायला लागतं. सगळ्यात धारिष्ठ्याची गोष्ट या जगामध्ये काय असेल तर ती प्रेम करणे असं माझ्या लक्षात आलं. मी स्वामीजींचं जीवन बघितलं, स्वामी माधवनाथांचं, मी स्वामी मकरंदनाथांचं जीवन सुद्धा बघतो तुमच्या सगळ्यांसारखंच. आणि माझ्या असं लक्षात येतं की सगळ्यात अवघड कठीण गोष्ट काय असेल संतांसाठी, संतांसाठी नाही साधकांसाठी, ती म्हणजे प्रेम करणं. कारण त्या प्रेमामध्ये बऱ्याच आपल्या गोष्टींचा आपल्याला बळी द्यावा लागतो, त्याग करावा लागतो, आपल्याला दुसऱ्याला सामावूनच घ्यायला लागतं. त्याची अडक आपल्या आणि त्याच्यामध्ये येणारी जी वृत्ती, त्याचा जो स्वभाव आहे, त्याची जी प्रकृती आहे, ती प्रकृती ओलांडावी लागते. आणि प्रकृती ओलांडणं ही असामान्य घटना आहे, असं कोणी करत नाही. खूप यशस्वी व्यक्ती जी असते, खूप लोकाभिमुख झालेली व्यक्ती असते, तिला हे प्राप्त झालेलं असतं. संतांना तर हे झालेलंच असतं, पण असे अनेक मोठे मोठे राजधुरीण होऊन गेले, नेते होऊन गेले, की ज्यांच्यामध्ये ही क्षमता आलेली होती की लोकांचा स्वभाव ते ओलांडून जाऊ शकत होतो, लोकांना सामावून घेऊ शकत. असं होणं हे अवघड तर आहेच पण अशक्य नाही. आणि आपल्याला एवढं काही करायचंही नाही, आपल्याला संत होऊन काही मोठं कार्य करायचं नाही. आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपला गळा सोडून घ्यायचा आहे, आणि तो सोडून घेण्यासाठी प्रेमभावाचा अभ्यास म्हणजे आपल्या परिवर्तनाचा अभ्यास आपण रोज करू शकतो. आणि तसा मला वाटतं आपण करावा. मग हे कधी जमायचं, हे कधी आत्ता जमेल, आत्तापासून जमेल. खरं म्हणजे जमायला लागलंय, कालपासूनच जमायला लागलंय, किंबहुना बरेच दिवस झाले जमायला लागला असेल. शोध घ्यावा लागेल, थोडं अजून बारकाईने आपल्या स्वतःकडेच बघावं लागेल. असं जर का झालं तर मला असं वाटतं की संत सद्गुरू जसं प्रेम करतात त्या उंचीचं नाही आपण करू शकणार, हे मी मान्य करतो. परंतु आपल्या प्रेमाची परी वाढेल, आपल्या प्रेमाचा पोत वाढेल, टेक्स्चर आपल्या प्रेमाचं असतं ते अधिक नाजूक होईल, असं होऊ शकेल, असं निश्चित होऊ शकेल. हरी बहुतेक वेळेस कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना गडबड उडते. हा प्रश्न खाला मला विचारण्यासारखा नाहीये, कारण माझीही उडते. डावाडौल स्थिती होते, म्हणजे डाव्या बाजूनेच जास्त डोलतो आपण असं बहुतेक असेल. डावाडौल स्थिती होते व निर्णय चुकण्याची वेळ येते, तेव्हा निर्णय घेताना नेमके काय करावयास हवे, निर्णय क्षमता कशी वाढवावी, यासाठी ध्यान साधनेचा काही उपयोग होऊ शकतो का? ध्यान साधनेचा मुख्य उपयोग आत्मदर्शन याच्यासाठी आहे. ध्यान साधना आपली निर्णय क्षमता वाढावी, अभ्यास नीट व्हावा, वाचलेलं आठवावं, दोनदा वाचून सुद्धा जे आठवत नाही ते एकदा वाचल्या वाचल्याच आपल्याला आठवावं वगैरे, पटकन बसल्या बसल्या ओव्या सुचाव्यात आपल्याला, श्लोक सुचावेत वगैरे, याच्यासाठी आपल्याला ध्यानधारणा करायची नाही. ध्यानधारणा आपल्याला आत्मदर्शनासाठी करायची आहे. निर्णय घेताना जी गडबड उडते तर ती प्रत्येक माणसाला त्याच्या निर्णयामधलं जे गांभीर्य आहे, त्या निर्णयानंतर मिळणारे जे निकाल आहेत, त्या निकालांविषयीची जी चिंता आहे, ते योग्य होईल का अयोग्य होईल असं जे वाटत राहतं, त्याचे परिणाम काय होतील, ह्या चिंतेनी निर्णय घेताना गडबड ही होत असते. आणि ही प्रत्येक व्यक्तीला या गडबडीतून जावं लागतं, ह्यात असं वेगळं असं काही नाही. निर्णय चुकण्याची वेळ येते असं सुद्धा होतं, निर्णय सुद्धा चुकू शकतात, पण निर्णय घेण्याची आपल्यामध्ये एक क्षमता आपल्याला वाढवावीच लागते प्रयत्नपूर्वक. बरेचदा असं असतं की आपण पाहतो समोरची लोक खूप उत्तम प्रकारे निर्णय घेतात आणि आपण घेऊ शकत नाही व राहू देते, घेतात आणि आपण नाही घेत, आणि असंच बसून राहू. असं करून मात्र साधकाला चालत नाही. त्याला थोडासा तरी अभ्यास आपल्या स्वतःच्या निर्णय क्षमतेवर करावा लागतो. अर्थात हा त्याच्या आंतरव्यक्तीमध्ये घडणाऱ्या त्याच्या वैयक्तिक चिंतनाचा भाग आहे. ध्यानधारणा याच्यासाठी नाही करायची. ध्यानधारणा ही आपल्यातला जो साक्षी आहे त्या साक्षीचं भान आपल्यामध्ये जागा व्हावं याच्यासाठी करायची असते. मी कोण आहे हा शोध आपल्याला लागावा ह्याच्यासाठी ध्यान करायचं असतं. म्हणजे थोडक्यात आपल्या स्वतःच्याच दर्शनासाठी, आत्मदर्शनासाठी आपल्याला ध्यान करायचं असतं. आणि त्या मार्गावर आपली निर्णय क्षमता कदाचित वाढेल किंवा नाही सुद्धा वाढणार. त्या दोन्हीचा एकमेकांशी असा संबंध आपण जोडू नये. परंतु एक निश्चित होतं, जर का आपण ह्या ध्यानधारणेच्या रस्त्यानी, आत्मदर्शनाच्या रस्त्यानी जर का लांब वर प्रवास केला तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक बदल घडवू शकतात. मुख्यतः निर्णय घेतानाचा जो आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास आपला वाढू शकतो. आत्मविश्वासाने घेतलेला जो निर्णय असतो तो निर्णय चुकला तरी त्या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची क्षमता आपल्यामध्ये मग प्राप्त होते. निर्णय चुकणं यात काही मोठा अपराध थोडीच आहे. निर्णय चुकू शकतो आणि जे निर्णय घेतात त्यांचीच चुकण्याची शक्यता असते. निर्णय न घेताच राहिलं अनिर्णित तर काहीच होत नाही. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती आपल्या व्यक्तिगत चिंतनातून, व्यक्तिगत विवेकातून आपण वाढवायचा आपल्यासाठी प्रयत्न करायला जरूर काहीही हरकत नाही. पण आपल्या आत्म्यावरचं प्रेम जर का वाढत गेलं तर तुमच्या व्यक्तिमत्वातला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास सुद्धा हळूहळू विकसित होतो, वृद्धिंगत होतो. मोठी प्रक्रिया आहे, लांबलचक प्रक्रिया आहे, प्रदीर्घ आहे, कधी कधी कंटाळवाणी आहे, कधी कधी काहीच दिसत नाही असं वाटणारी आहे, असं सगळं आहे. पण ही निश्चित आहे. याच्यापेक्षा दुसरा कुठला पंथ नाही असं उपनिषदांनी जाहीरनामाच काढलेला आहे. ते म्हणतात की न अन्य पंथा हा विद्यते, याच्यापेक्षा दुसरा पंथ शिल्लक नाही. हाच एक पंथ आहे आणि तोच पंथ जो आत घ्यायचा असतो. पंथ म्हणजे पाथ, रस्ता, आत शोधायचा. तो घेत गेलो तर मग निर्णय आपण घेऊ आणि निर्णय चुकतील त्याचा याच्याशी संबंध नाही. पण निर्णय क्षमता होताना जी गडबड होते ती गडबड तरी होणार नाही. निर्णय घेतानाचा जो आत्मविश्वास आहे, चुकीचा असेल, बरोबर असेल, जो असेल तो, पण ती घेण्यासाठी ती एक बेधडक वृत्ती लागते. ती बेधडक वृत्ती आपल्यामध्ये हळूहळू निर्माण होऊ शकेल. आणि ध्यानधारणा मात्र आत्मदर्शनासाठीच आपल्याला करायची आहे. अरे सद्वक्त सौभाग्यवती नीना कार्लेकर अभंग सेवा सादर करते.
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमाताई वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमाताई वेणू वाजवितो आहे. गोविंदु वो माये गोपाळु वो गोविंदु वो माये गोपाळु वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो परमानंदु वो कल्पद्रुमातरी वेणु वाजवितो आहे. कल्पद्रुमातरी वेणु वाजवितो आहे. सावळी सगुण सकळा जीवांचे जीवन सावळी सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हरपले मन हरपले मन कल्पद्रुमाताळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमाताळी वेणू वाजवितो आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला काळ, राहिला काळ. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे, वाजवितो आहे, वाजवितो आहे.
कुठलीही परिस्थिती व्यक्तीचा स्वभाव स्वीकारताना डोळसपणा हवा. पण स्वीकार करत असू तर जे असेल तसेच मान्य केले जाते ना, अशा वेळी डोळसपणा आणि सहज मान्यता जे आहे त्यासाठीची याचे नाते कृपया समजावून सांगावे. अवघड प्रश्न आहे. कुठलीही परिस्थिती स्वीकारताना डोळसपणा हवा. व्यक्तीचा स्वभाव स्वीकारताना डोळसपणा हवा. डोळसपणा म्हणजे समजून उमजून. डोळसपणा याचा अर्थ परिस्थिती नेमकी काय आहे हे समजून घ्यावं आणि तिचा स्वीकार देखील करावा असं म्हटलेलं आहे. व्यक्तीचा स्वभाव जसा असेल तसा तो डोळसपणानी समजावा आणि स्वीकार देखील करावा. स्वीकार करत असू तर जे असेल तसेच मान्य केले जाते ना, जर स्वीकार करत असू तर प्रश्नच येत नाही. स्वीकारामध्ये जे आहे ते मान्य असा स्वीकाराचा अर्थ आहे. डोळसपणा म्हणजे त्या परिस्थितीचं विश्लेषण, त्या परिस्थितीचा नेमका अर्थ समजणं, नेमका अर्थ समजणं. डोळसपणा म्हणजे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती संपूर्ण जाणणं असं डोळसपणाचा अर्थ राहतो. संपूर्ण जाणणं तसं कुठलीही परिस्थिती संपूर्णपणाने जाणली समजा किंवा जाणण्याची इच्छा असेल तरी जाणली जाऊ शकत नाही असं मी तुम्हाला सांगतोय. तुमचं लग्न झालं तर तुम्ही आधी काय पाहत असाल, आता जी योग्य पद्धत सध्या आहे म्हणजे लग्न जमवण्याची, त्याच्यामध्ये समजा आधी पत्रिका एकमेकांकडे पाठवतात ती पटली, मग फोटो पाठवतात किंवा पत्रिका आणि फोटो एकदम पाठवतात, बरोबर आहे. आणि मग ते झाल्यानंतर मुलगी प्रत्यक्ष पाहतात, मुलगी मुलाला पाहते, मुलगी मुलाची परिस्थिती पाहते, मुलीचे आई वडील मुलाची परिस्थिती पाहतात. आणि मुलाकडचे लोक देखील जितकं शक्य असेल तितकं मुलीचं तसं काहीच विशेष पाहता येत नाही. बरोबर आहे का ग? कारण मुलगी द्यायची असते ते जास्त चिकित्सा करून पाठवतात. पण सर्वसाधारण आता तिथं सगळी परिस्थिती कशी समजायची? मला असं म्हणायचंय की सगळी परिस्थिती समजणं म्हणजे काही न करणं होईल. कारण हे लग्न यशस्वी होणार आहे, यशस्वी होणार नाहीये कोणालाही पाहून त्याचा स्वभाव समजत नाही. त्याची वाढ कशी झालेली आहे, मानसिक देखील गुण अवगुण कळत नाही. कुठलीही परिस्थिती संपूर्ण समजत नाही असं मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला एक नोकरी लागली, तुम्ही तिथे जॉईन झालात, तुम्हाला काय संपूर्ण परिस्थिती समजेल? म्हणून तुम्हाला परिस्थितीमध्ये जी तुमच्या समोर परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पाय टाकावा लागतो आणि जे समोर येईल त्याला तोंड द्यावं लागतं. म्हणजे लग्न जमवणं जे आहे त्याच्यामध्ये देखील सुरुवातीला काही किरकोळ गोष्टी आपल्याला सर्वसाधारणपणाने ठीक वाटतात तेवढ्या पाहिल्या जातील आणि मग जे घडेल तशा रीतीने पुढे जावं लागतं. नोकरीत देखील तसंच आहे. तुम्हाला मुलगा झाला, तुम्ही पेढे वाटता, तो मुलगा पुढे काय करणार आहे ही परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे? तो कसा निघणार आहे? तो गुणी निघणार आहे की अवगुणी निघणार आहे? म्हणून आता समोर जी परिस्थिती आहे ती संपूर्ण तुम्ही जाणू शकत नाही असं मी तुम्हाला म्हणतोय. कोणी असा दावा करेल की आम्हाला परिस्थिती संपूर्ण समजते ते शक्य होत नाही. तसं व्यक्तीचा स्वभाव देखील स्वीकारताना जो जसा समोर असेल त्याला स्वीकारण्याखेरीज तुम्हाला तसं गत्यंतरच राहत नाही. नाहीतर किती जणांशी तुम्ही भांडाल, किती जणांना तुम्ही बाजूला साराल? तसं फार अवघड आहे. म्हणून तसं पाहायचं झालं तर पारमार्थिक व्यासपीठावरून सांगताना मी बोलतोय की थोडं तरी आईचं हृदय पाहिजे. आई कशी मुला, तिला माहिती आहे आपला, आपली दोन तीन मुलं आहेत तर ती कशी आहेत हे तिला माहीत आहे आणि त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत हे तिला माहीत आहे. पण ती सगळ्यांवर प्रेम करते, करते की नाही आपली आई? तसं व्यक्ती समोर आपली जी व्यक्ती समोर असेल त्याच्यावर आपण प्रेम करायला शिकावं. तिचा जो स्वभाव आहे तो स्वभाव स्वीकारताना आईने आपला स्वभाव स्वीकारताना काय केलंय? जसा आहे तसा मान्य करून ती आपल्यावर प्रेम करते आहे. आणि परिस्थितीचंही तसंच आहे, जी जशी आलेली आहे तशा परिस्थितीत आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. बघा, विशेष करून दिवाळीच्या वेळेला ते लक्षात येतं. म्हणजे राजाची दिवाळी आणि रंकाची दिवाळी, म्हणजे कमी उत्पन्नाच्या व्यक्तीची दिवाळी, आनंद एकसारखा असतो. म्हणजे दिवाळी आहे आणि आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारून देखील आपल्याला आनंदात राहायचंय हे त्या चार दिवसात जर ठरवलं व्यक्तीनी तर ते चार दिवस फार चांगले जातात, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. ही दिवाळी तशी सांकेतिक आहे. जर चार दिवस चांगले तुम्हाला जात असतील तर सगळे दिवसही तुम्हाला चांगले काढणं जसे आहेत तशा परिस्थितीत शक्य आहे. दिवाळी ही कुठेतरी सुरुवात आहे. स्वामीजी म्हणायचे की पत्ते खेळायला बसलेली जी माणसं असतात, चार जण जर बसले तर आपल्या वाट्याला आलेला जो डाव आहे त्यातल्या त्यात बुद्धी कौशल्याने आणि आनंदाने तो सजवून खेळण्याचा प्रयत्न करतो आणि हसत खेळत पत्ते खेळतो. तशी सगळी परिस्थिती आपल्याला समजत नाही आणि समोर आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीची पारख करणारे जगात थोडेच आपण आहोत, तीही आपली पारख करत असते ना. आपणच भले मोठे डोळस आहोत आणि त्या व्यक्तीची पारख करतो आहोत, पण ती व्यक्ती तुम्हाला त्याच वेळेला पारखत असते. त्यामुळे हे पारख करणं ही जी सवय आहे त्याच्या जी प्रेम करायची सवय जास्त चांगली, ती जशी आहे तसं संत हेच करतात असं जर आपण ठरवलं तर आपण देखील तसं म्हटलं तर प्रेमामुळं सुखात राहू शकू. त्याचा स्वभाव, त्याची प्रकृती जशी आहे तशी ती त्याच्याजवळ आहे. त्याच्या स्वभावाच्या भलेवाईटपणाचा खरा त्याला त्रास होईल. लोभी व्यक्तीचा स्वतःला त्याला त्रास होतो, मत्सरी व्यक्तीचा त्याला स्वतःला त्रास होतो, कामी व्यक्तीचा देखील त्याला स्वतःला त्रास होतो, दुसऱ्याच्या वाट्यालाही त्रास येतो अशा व्यक्तींचा. एवढ्या पुरता तुमचा डोळसपणा, तो लोभी आहे हे समजण्यापुरता तुम्हाला कामाला येतो. जसं आईला माहितीये तुमचे गुण अवगुण, तरी आई तुम्हाला स्वीकारते, तुमच्यावर प्रेम करते. अशा वेळी डोळसपणा आणि सहज मान्यता जे आहे त्यासाठीची याचे नाते कृपया समजावून सांगावे असं म्हटलेलं आहे. तर डोळसपणा एखादी व्यक्ती कशी आहे हे ओळखण्यापुरता जरूर असावा, पण त्याच्याही पुढे जाऊन तुमची त्याला सहज मान्यता असावी आणि तुम्ही जमेल तेवढं त्याच्याशी प्रेमाने, तुम्हाला जमेल तेवढं याचा अर्थ त्याचा आणि तुमचा किती संबंध आहे त्यावरच सगळं अवलंबून असतं. अगदी क्वचित संबंध येणाऱ्या व्यक्ती आहेत, संबंध न येणाऱ्या व्यक्ती आहेत, तुम्हाला माहीत असलेले तुमचे नातेवाईक आहेत, त्यांचे स्वभाव प्रकृती कर्म गुण दोष सगळं माहीत असलं तरी देखील उत्सुक त्यांच्याबद्दल आपल्याला बोलण्याचं तसं काहीच कारण नाहीये. आणि तुमच्या संपर्कात जेव्हा येतील त्या संपर्कात येतील तेव्हा तुमचे चार प्रेमाचे शब्द असावेत त्यांच्याबाबत, डोळसपणाने असावेत. आणि थोडस जर अगदीच जमत नाहीये असं वाटलं तर तुम्हाला किंचित बाजूला होण्याचा अधिकार आहेच आहे, पण तोही प्रेम राखून असावा, प्रेम राखून असावा. आणि हे प्रेम राखण्यासाठी म्हणून नामस्मरणाचा, ध्यानाचा, श्रवणाचा, म्हणजे या सगळ्यापासून निर्माण होणाऱ्या विवेकाचा आपल्याला उपयोग होतो. इथं परमार्थाचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे ध्यानाने जसं आत्मदर्शन आपल्याला संपादन करायचं आहे, हा ध्यानाचा आता मिलिंददादा म्हणाले तसा हा मुख्य हेतू आहे. पण आत्मदर्शन संपादन करणं हे जसं करायचं आहे तसं ज्या जगात आपल्याला वर्तन करायचं आहे त्या जगातामध्ये आपल्याला जितपत संबंध येईल तेवढं कटुता न राखता प्रेमाने स्वीकार करून असं राहायचं आहे. अगदीच जमत नसेल तर त्याची आणि आपली वाट किंचित वेगळी असं आपण करू शकतो. पण प्रत्येकाच्या बाबतीत आपण असं करू शकत नाही एक, आणि करू नये देखील. कारण तसं विपरीत व्यक्तीच्या बाबतच आपल्या सहनशीलतेची ही परीक्षा होते आणि आपण तिला जसं विपरीत ठरवतो तसं तीही आपल्याला आपला सारखाच चिकित्सकपणा लक्षात घेऊन विपरीत ठरवण्याची शक्यता असते. आपण परीक्षक आणि सगळं जग परीक्षा करण्यायोग्य असं नाहीये. इथं विनोबा एका ठिकाणी म्हणतात की तुला कोकिळेचा आवाज मला आवडला. ते म्हणतात की भगिनी कोकिळा व्रत करतात, या दिवसामध्ये म्हणजे कोकिळेचा आवाज ऐकल्यावर मगच अन्न ग्रहण करायचं असं व्रत जुन्या काळच्या गोष्टी तेव्हाच्या ते सांगतात की असं व्रत भगिनी करतात. कोकिळेचा आवाज चांगला वाटतो आणि तो भद्र म्हणजे पवित्र असं तुला वाटतो आणि टिटवी ओरडली की तुला अभद्र वाटत. का रे? तिचाही आवाज परमेश्वरांनीच निर्माण केलेला आहे जसा कोकिळेचा. मग तुझा आवाज टिटवीला जर चांगला वाटला नाही तर तिच्या दृष्टीने तूही अभद्र नाही का राहणार? म्हणून सगळ्या जगाचा विचार करत असताना जग आपल्याबद्दल विचार करत असतं हे आपल्याला लक्षात घेणं ही गरजेचं आहे. आणि ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावही तेजस्विना वधीतमस्तु असं उपनिषद म्हणत. आपण सर्वजण मिळून राहू, सर्वजण मिळून भोग भोगू, जेवण करू, सर्वजण मिळून पराक्रम करू. ही हाताची जी पाच बोटं आहेत ना, तर ती पाच बोटं वेगळ्या उंचीची आहेत हे हाताचं वैभव आहे. एकसारख्या उंचीची असती तर फार मोठी अडचण झाली असती, तुम्ही काही करू शकला नसतात. असं असल्यामुळं जग परमेश्वराने निर्माण केलंय त्याला स्वीकार देणारे आणि न देणारे तुम्ही कोण? त्याच्याऐवजी तुम्ही मनपूर्वक स्वीकार करणं म्हणजे त्यांच्याकडे जरा परमात्मा भावानी पाहणं आहे. तुमच्या प्रकृतीतून दुसऱ्या प्रकृतीचा स्वीकार अशा गोष्टीच्या ऐवजी परमात्मा भावानी पाहणं आहे. म्हणजे जे आत्मदर्शन जे ध्येय आहे त्या आत्मदर्शनाचा हा पुढचा टप्पा आहे. योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती, जो मी सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे असं पाहतो आणि सर्व भूतमात्रांना आपल्या आत्म्यामध्ये पाहतो, अशा उंचीपर्यंत जीवन आपल्याला अपेक्षित आहे. अर्थात हा प्रश्न खूप चांगला आहे. त्यामुळे ही डोळसपणा आणि सहज मान्यता संतांची समजणार नाही आपल्याला कदाचित सांगून, म्हणून आईची सहज मान्यता मी तुम्हाला सांगितली. मी असं वाचलं होतं की राजीव गांधी आणि संजीव गांधी अशी संजय गांधी अशी दोन मुलं, तर इंदिरा गांधी असं म्हणतात की संजयच्या वेळेला त्या जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा राजीव गांधीला असं वाटलं की आईचं प्रेम आता आपल्याला सगळंच्या सगळं कसं मिळेल. तेव्हा मी राजीवला असं सांगितलं की अरे मूल झालं की आईचं तेच प्रेम व्यापक होतं. आईला कितीही मुलं झाली तरी देखील आईचं प्रेम विभागलं जात नाही, ते जेवढी मुलं होतील तेवढं व्यापक होतं असं मी त्याला म्हटले. म्हणजे इंदिरा गांधी गेल्यानंतर जे पेपरमध्ये लेख आले त्यावेळेला तेव्हा मी हे वाचलेलं होतं. तर तसं संतांचं आहे, संतांकडे देखील जेवढे लोक येतात. मला कोणी कोणी असं म्हणतं की पूर्वीचे दिवस फार छान होते की तुमच्याकडे एक 75-100 लोक येत होते, तुम्ही सगळ्यांना सहज मिळत होतात. मी त्यांना असं म्हणतो की तुमच्या दृष्टीने ते बरोबर आहे पण जे जे लोक येतात त्या सगळ्यांना माझं प्रेम गवसणी घालतं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या संपर्कात येता तेव्हा माझं प्रेम तसंच आहे असं तुम्हाला समजेल. त्याकरता संतांकडे येणारी संख्या मर्यादित असावी का असं पूर्वी एक प्रश्न मला सत्संगात कोणीतरी विचारलेला होता. प्रेम करावं, डोळसपणा म्हणजे परीक्षा आणि मग स्वीकार असं करायच्याऐवजी आईसारखी संतांसारखी फारच कठीण आहे. जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची आपल्याला कल्पनाच येत नाही पण आईची तर येऊ शकेल म्हणून आईबद्दल मी म्हटलं. हा झाला. आपले एक प्रवचन ऐकताना प्रश्न पडला. आपण म्हणाला सर्व इंद्रिय बाहेर उघडतात ते आत पाहू शकत नाहीत. मला मान्य करायला लागतं की मी असं म्हणालेलो होतो. पण ध्यानाच्या वेळी जो नाद ऐकतो किंवा प्रकाश दर्शन होते ते कोण पाहते? ध्यानाच्या वेळी नाद ऐकला म्हणतो म्हणजे कोण ऐकते? कारण कान तर ऐकू शकत नाही. कृपया आपण सांगावे हा देखील खूप चांगला प्रश्न आहे. उपनिषद म्हणतात की परांची घाणी व्यतृणत स्वयंभू, स्वयंभू परमात्म्यानी इंद्रियांची जी द्वार आहे तर ती बाहेर बसवलेली आहेत आणि तो आत राहतो. बर का? त्यांनी बाहेर बसवलेली आहे द्वार. तस्मात परान पश्यती म्हणून तो बाहेर बघतो, न अंतरात्मन. इंद्रियांच्या मार्गाने तो बाहेर बघतो. जसं डोळे बाहेर पाहतात, कान बाहेरचं ऐकतात, स्पर्श देखील बाहेरचा स्पर्श आपल्याला सुखद वाटतो. सगळी इंद्रिय बाहेरून सुख घेतात, बाहेरून भोग मिळवतात. इंद्रिय बाहेर बसवलेली आहेत. मग बाहेर जर बसवलेली असतील तर ध्यानाच्या वेळेला जो अनाहत ध्वनी ऐकला जातो तो कोण ऐकतो? किंवा प्रकाशदर्शन जे ध्यानाच्या वेळेला होतं ते कोण कोणाला होतं? कारण कान तर ऐकू शकत नाहीत, डोळे मिटलेले आहेत तेव्हा डोळे तर काहीच पाहू शकत नाही, तरी देखील दर्शन होतं. हे कोणाला होतं? नाद श्रवण प्रकाश दर्शन हे होतं हे खरं आहे, पण ते झालं असं सांगणारे मला, मी आता किती 23 वर्ष मी काम करतोय, स्वामीजींनी देह ठेवून 23 वर्ष झाली. या 23 वर्षामध्ये 2-4 जणांनीच मला कधीतरी सांगितलेलं आहे की त्यांना ध्यानामध्ये अनाहत ध्वनी ऐकू आला असं अगदी क्वचित कोणीतरी सांगितलेलं आहे. प्रकाश दर्शनाबद्दल देखील अगदी क्वचित कोणीतरी सांगितलेलं आहे. तरीही हा प्रश्न रास्त आहे. त्याचं कारण क्वचित जर कोणी सांगितलं असेल तरीही हा प्रश्न उद्भवतोच. हे जे प्रकाश दर्शन आणि नादश्रवण आहे याचा मला मात्र अनुभव आहे ध्यानाच्या वेळी. एकदा ध्यान करत असताना मला मन अतिशय शांत होत असताना आणि शांत झालंय हे समजत असताना अचानक नीलवर्ण गगन पाहायला मिळालं. तो प्रकाश अतिशय सुखद होता. मन शांत झाले हे मला समजत होत आणि तेवढ्यात आपण काही पाहतोय हे मला समजायला लागलं आणि तो प्रांत बाहेरच्या गगना एवढाच विस्तृत विस्तीर्ण होता. मी अचंबित झालो. पण हे अचंबित होणं देखील मला जसं आठवतं तसं नंतर झालो. मी त्या दृश्याशी एकरूप झालो. एकरूप झाल्यानंतर मन नाहीसं झालं तर याचा अर्थ त्या ठिकाणी विचार करणारा मी कोणी नव्हतो आणि मन नाहीसं झालं हे समजणारा जो होता तर तोही त्या रंगामध्ये हरवून गेला थोडा वेळ, आणि मग काहीतरी अद्भुत घडतंय अशा प्रकारचा विचार तरंग मनात उठला आणि मला अचंब वाटला, आपण अद्भुत काहीतरी पाहतोय असं मला वाटलं. आणि त्या आश्चर्याच्या भावामध्येच त्या अत्यंत नीलवर्ण तेजस्वी अशा आकाशामध्ये काही पांढरे शुभ्र ढग ज्याला म्हणू असे दिसू लागले. आणि त्याचही मला जरा आश्चर्यच वाटलं. आणि असं होत असताना माझ्या मनात पूर्ण विचार उठले की आपल्याला हे काय होत आहे अशा प्रकारचा विचार उठला. आणि ते अचानक विचार उठल्याबरोबर दृश्य नाहीसं झालं. मी दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन स्वामीजींना हे सांगितलं, आता तुम्हाला सांगतोय तसंच सांगितलं. तेव्हा स्वामीजी थोडं डोळे मिटून बसले. मी ऐकत असतानाच त्यांनी आधी त्यांच्या हाताकडे पाहत ऐकत होते आणि अशी भुवया उंचावून थोडस ऐकण्याची किंवा कौतुक करण्याची अशी त्यांची एक सवय होती. आणि ते थोड्या वेळ बसले शांत आणि मग डोळे उघडून मला म्हणाले की तुला आलेला अनुभव अतिशय खरा आहे. मला असं म्हणाले की मी देखील या नीलवर्ण गगनाचा अनुभव घेतलेला आहे असं म्हणाले. मी स्वामीजींना म्हटलं की हे काय आहे, तेव्हा ते मला असं म्हणाले की आत्माच त्या वर्णाच्या अंगानी स्वतः स्वतःला जाणून घेतो, स्वतः स्वतः प्रकट होतो. आणि ज्या वेळेला अचंबा वाटला आणि ते त्याच्यावर काही पांढरट ढग निर्माण झाले आणि त्याच्या पाठोपाठ आपण हे काय पाहतोय असं वाटलं, विचार शृंखला जशी निर्माण होते तसं मन निर्माण झाल्याबरोबर ते दृश्य नाहीसं होतं. नंतर एकदा मला अगदी उपनिषद वर्णन करतात तशी अंगुष्ट मात्र हा पुरुष हा ज्योतीही इव अधूमक हा म्हणजे धूम्र रहित ज्योतीसारखी ज्योतीसारखं दर्शन. अंगुष्ट मात्र पुरुषाचं, पुरुष हे उपनिषद आत्म्याला म्हणतात, तर तशी ती ज्योती मला दिसली. मी स्वामीजींना म्हटलं तर स्वामीजी म्हणाले की ते आत्मदर्शनच आहे, आत्माच त्या अंगाने प्रगट होतो. पण त्यावेळेला पाहण्याचा वेगळा भाव नव्हता, फक्त ती ज्योतीच शिल्लक होती. आणि जेव्हा पाहण्याचा वेगळा भाव निर्माण झाला तेव्हा तो अनुभव संपून गेला. पाहणार पाहणे जयास लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच बाणावे तरीच जाणावे बाणले समाधान. पाहणारा आणि जे पाहतो आहे ते आणि पाहणार पाहणे म्हणजे पाहण्याची क्रिया आणि जया लागले ते हे तिन्ही जेव्हा एकरूप होऊन जातात तेव्हा पाहणारा वेगळा उरतच नाही. स्वामीजी असं म्हणाले की ती आत्मज्योती असते, आत्म्याच ते प्रगटीकरण असत. पण ते असं म्हणाले की निश्चयात्मक बोधच अधिक महत्वाचं आहे. हे जे दर्शन आहे क्वचित कधीतरी होत आणि निश्चयात्मक बोधच महत्वाचं आहे असं ते म्हणाले. अशा या अनुभव आणि ते असं म्हणाले की आपल्या नाथपंथामध्ये असा अनुभव म्हणजे सोहम साधनेमध्ये राजयोगाच्या असं क्वचित कोणाला तरी होतं. कारण आपल्या संप्रदायामध्ये या सोहम साधनेमध्ये ही थेट जाणारी प्रक्रिया आहे. इथं या प्रकारची दर्शनं सरसहा होत नाहीत, कोणाला तरी होतात. तू पूर्वी काहीतरी अभ्यास केला असेल असं मला म्हणाले. तसं अनाहत ध्वनीचं देखील तसंच आहे. तो दिव्य ध्वनी त्याला म्हणतात आणि तो ऐकण्यासाठी दिव्य श्रवण उपस्थित होतात असं काही योग्यांचं मत आहे योगशास्त्रामध्ये. तर काही असं म्हणतात की शरीरामध्ये अंतर्नाद बरेच चालू असतात. जसं रक्ताचं वाहणं चालू आहे, बारीक श्वसन चालू आहे, त्यामुळे पाव्यासारखा आवाज ऐकू येणं, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येणं, झुळझुळू असा झऱ्याचा आवाज तुम्ही कधी ऐकलाय? पाणी अगदी असं चुबुक चुबुक करत वाहत असा, तर असा आवाज ऐकू येणं, भ्रमराचा आवाज ऐकू येणं, तर हे कोणाकोणाचं असं मत आहे की हे सगळं आत चाललेलंच असतं. तो इतका शांत होतो की त्याला हे आतले ध्वनी ऐकू येतात असं कोणी म्हणतं. कारण ध्वनी बाहेरून ऐकू येतो आणि म्हणजे त्या लहरी एकमेकांना ढकलत तुमच्या कानाच्या पडद्यावरून जेव्हा जातात तेव्हा त्याला त्याची पडद्याला जाणीव होते आणि मेंदूला समजतं की ध्वनी आपण ऐकतोय. आता तुम्ही त्याच पद्धतीने ऐकताय, पण आत जो ध्वनी असतो तो अतिशय सूक्ष्म असतो. पण तो सूक्ष्म ध्वनी असतो, तुम्ही खूपच थांबलात म्हणजे तुमचं श्वासही थांबले. केवल कुंभकासारखं झालं तर कोणाकोणाला क्वचित असा अंतर्ध्वनी ऐकू येतो. कोणाकोणाचं असं म्हणणं आहे की तो या ध्वनीमुळं, त्याच्या नादानुसंधानामुळं तो ऐकू येतो आणि घट्ट ध्यानामध्ये जातो. आत्मदर्शनाच्या जवळची ही प्रक्रिया आहे असं कित्येकांचं म्हणणं आहे. आचार्यांनी तर या ध्वनीचं फार कौतुक केलेलं आहे योग तारावलीमध्ये. त्यामुळे आत जो प्रकाश दिसतो तो प्रकाश बाहेर जसा प्रकाश आहे तर तसा आत देखील प्रकाश आहे खरं म्हणजे. तो प्रगट होऊ शकतो, कोणाच्या तरी बाबत तो प्रगट होतो. म्हणून स्वरूपानंद असं म्हणतात की नाद श्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण, तो आत्माची मी हे जाणून, म्हणजे ध्वनीकडेही दुर्लक्ष करून आणि मग ते प्रकाश दर्शन परत परत व्हावं अशी इच्छा न करता आत्मा आत्म्याची प्रचिती आहे असं लक्षात घेऊन तदनुसंधान राखावे, त्याचं अनुसंधान राखावं आत्म्याचं. पुढं तशा प्रकारे प्रकाश दिसावा अशा इच्छेने जवळपास 1.5 महिना माझं नेहमीच ध्यानही नीट झालं नाही. कारण बसतानाच प्रिकंडिशन होऊन बसायचो की असं काही होईल की काय, तर साधं विचारांकडे साक्षीपणे पाहणंही जमेन असं झालं. कारण असं काही व्हावं हाच विचार उठायला लागला. मी परत स्वामीजींकडे गेलो. स्वामीजी म्हणाले की एकदा आलेल्या अनुभवाची परत अपेक्षाही करू नये. कारण अपेक्षेने तो दुरावतो देखील आणि अनुभव घेता संगत त्याग नसे, अनुभव घ्यायला गेला की मनाचाच त्याग होत नाही. असं असल्यामुळं ते नेहमीच देखील जे एरवी ध्यान होतं या अनुभवाखेरीज असणारं चांगलं ध्यान तेही अंतरलं माझं. आणि मग स्वामीजींनी असं सांगितल्यावर हे पक्क मनात रुजलं की अनुभवाच्या माग लागायचंच नाही. त्याच्याऐवजी ते जसं म्हणाले तसं निश्चयात्मक ज्ञान, निश्चयात्मक बोध हाच वाढला पाहिजे. त्यामुळे हा नाद ऐकणारा आत जागा आहेच आहे ना, प्रकाश पाहणारा देखील आत जागा आहे. तर तो हे पाहणारा असतो एवढंच नव्हे तर तो तात्पुरता त्या प्रकाशाशी एकरूप होऊन जातो, तो एकरूपता जातो. तेव्हा तुमचा तुमचा आत्मा त्या अंगाने प्रकट झालेला असतो पण पाहण्याचं भान नसतं, फक्त तेवढंच असतं. स्वरूपानंद म्हणतात, नयना पुढे ती दिसते ज्योती, तिला पाहते कोण. काय म्हटलंय पुढं? हा, तेची पहावे मने स्वभावे, मन मागे सारोन. मन माग सारून स्वभावाने ते पाहत राहावं, आपणच ते असतो, तिथं दुसरा तिसरा कोणीच नसतो. तेव्हा ते आत्म्याचं प्रगटीकरण असतं असं क्वचित होत, कारण आत्मा हा दृश्य नाही, आत्मा हा ऐकू येत नाही. म्हणून ही जी दर्शन आहेत ही आत्मदर्शनाच्या तशी अलीकडचीच आहेत, पण ही अद्भुततेत जमा होतात. त्यामुळे हे तुम्ही ऐकताना किती तल्लीन झालात बघा ना, हे अद्भुततेमध्ये जमा होत असं आहे. आता हे असं विचारलं म्हणून मी हे सांगितलं, नाहीतर हे सांगण्याची माझी प्रवृत्ती नाही. आणि अशा प्रकारे अनुभव यावा म्हणून वेळ वाया घालवू नका. निश्चयात्मक बोध प्राप्त करणं हेच आपल्याला जास्त उचित आहे. हरिओम तत्सत. हरि हरि बोला. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम, काही निवेदन आहे. पुढील रविवार सकाळपर्यंतची सर्व केंद्र पॅनल प्रमाणे होणार आहेत. पुढील रविवारी सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.